कोणाने कडूचे पटलं तगे भाव नाही तर सोडून दे गोड बोलून मारणारे रोजच भे।